हॅलो, पांढरे सर बोलतात ना? पांढरे सर, विशाल बोलतोय, परांजपे अभिरुची म्हणून. कधी कधी वेळ? बर, चाल, माझा नंबर ठेवा ना सर, ते विशाल म्हणून काय अडचण नाही, फोन कर. हो विशाल,